श्री दासबोध दशक विसावा पूर्ण नाम दशक समास सहावा आत्मा गुण निरूपण श्री राम पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जण कित्येक ते निर्मळ माळ जळे मीण पृथ्वी तैसे दृश्य विस्तारले काही एक जाणीवेने शोभले जाणीव रहित उरले किती एक दृश्य चारी खाणी चारी वाणी चौऱ्यासी लक्ष जीवयोनी शास्त्री अवघेनी मुनी बोलिले असे मनुष्य चारी लक्ष पशु वीस लक्ष क्रीम आक्रा लक्ष बोलिले शास्त्री दहा लक्ष ते खेचर नव लक्ष जळचर तीस लक्ष स्थावर बोलिले शास्त्री ऐसी चौऱ्यासी लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी अनंत देहाची मांडणी मर्यादा कैची अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती जगती वेगळी स्थिती त्यास कैची पुढे पाहता पंचभूते पावली पष्टदशेते कोणी विद्यमान कोणी ते उगीच वसती अंतरात्म्याची ओळखण तेची जेथे चपळपण जाणीवेचे अधिष्ठान सावधैका सुख दुख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव अंतःकरण पंचक अपूर्व अंश आत्मयाचा स्थूळी आकाशाचे गुण अंश आत्मयाचे जाण सत्वरज तमोगुण गुण आत्मयाचे नाना चालना नाना धृती नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती अलिप्तपण सहज स्थिती गुणात्मयाचे द्रष्टा साक्षी ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुण आत्मयाचे दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान गुण आत्मयाचे वेद शास्त्र पुराण अर्थ गुप्त चालिला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ गुण आत्मयाचे बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध विचार पाहाणे शुद्ध बोधवाणी प्रबोध गुण आत्मयाचे जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या प्रकृति पुरुष मूल माया पिंड ब्रह्मांड अष्टकाला गुण आत्मयाचे परमात्माणि परमेश्वरी जगदात्माणि जगदेश्वरी महेशाणि माहेश्वरी गुणात्मयाचे सूक्ष्मजितुके नामरूप तितुके आत्मयाचे स्वरूप संकेतनामाभिधाने अमूप सीमा नाही आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्वशक्ती नाना जीनस उत्पत्ती स्थिती तितुके गुण आत्मयाचे पूर्वपक्षाणी सिद्धांत गाणे वाजवणे संगीत नाना विद्या अद्भुत गुण आत्मयाचे ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असद्वृत्ति सद्वृत्ति जाण नेति मात्र अलिप्तपण गुण आत्मयाचे पिंड ब्रह्मांड तत्वझाडा नाना तत्वांचा निवाडा विचार पाहाणे उघडा गुण आत्मयाचे नाना ध्याने अनुसंधाने नाना स्थिति नाना ज्ञाने अनन्य आत्मनिवेदने गुण आत्मयाचे तेतीस कोटी सुरवर आठ्यासी सहस्र ऋषेश्वर भूत खेचर अपार गुण आत्मयाचे भूतावळी औट कोटी चामुंडा छपन्न कोटी कात्यायेणी नवकोटी गुण आत्मयाचे चंद्र सूर्य तारा मंडले नाना नक्षत्रे ग्रह मंडले शेष कूर्म मेघ मंडले गुणात्मयाचे देव दानव मानव नाना प्रकारीचे जीव पाहता सकळ भावा भाव गुणात्मयाचे आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण जाणणे एक देसी पूर्ण गुण आत्मयाचे आत्मा राम उपासना तेने पावले निरंजना निसंदेह अनुमाना ठावचिना
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास सहावा।